आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून श्रोत्यांशी संवाद साधणार। लष्करी अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमांचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। देशातल्या आरोग्य क्षेत्रात जागतिक दर्जाचं संशोधन होण्यासाठी खासगी क्षेत्राची भागीदारी आवश्यक असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन। अदानी उद्योग समूहातल्या गुंतवणुकीबाबतचे आरोप LIC फेटाळले। आरोपांची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची काँग्रेसची मागणी। ऑस्ट्रेलियाबरोबरचा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला, रोहित शर्माचं शतक। आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधतील। या कार्यक्रमाचा हा 127वा भाग आहे। आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नुकत्याच लागू केलेल्या GST दर सुधारणामुळे गेल्या 22 सप्टेंबरपासून देशभरात बचत उत्सव सुरू झाला आहे। पादत्राणे उद्योगासाठी GST नवे दर लागू झाल्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे, याबद्दल आमच्या प्रतिनिधीनं माहिती दिली।
GST दर सुधारणांमुळे चर्मोद्योग आणि पादत्राणे उद्योगाला मोठा दिलासा मिळालाय। युवा उद्योजकांना दिलासा देण्याच्या उद्देशानं केलेल्या या सुधारणांमुळे उत्पादनाचा खर्च कमी झालाय, तसंच दर्जेदार पादत्राणं ग्राहकांना परवडण्याजोगी झालेत। या नव्या कररचनेनुसार चामोईज लेदर, लेदर फायबरपासून बनवलेलं कंपोझिशन लेदर आणि टॅनिंग किंवा क्रस्टिंग नंतर तयार केलेल्या चामड्यावरचा GST दर 12% इतका कमी करण्यात आलाय। त्यामुळे उत्पादनाच्या खर्चात लक्षणीय घट झाली असून देशात चर्मोद्योगाला प्रोत्साहन मिळालंय। नव्या कररचनेनुसार 2500 रुपयापर्यंत किमतीच्या पादत्राणांवर आता 12%ऐवजी 5% GST आकारला जाईल। त्यामुळे आकर्षक आणि टिकाऊ पादत्राणं मध्यम उत्पन्न गटाच्या आवाक्यात येतील। त्याचप्रमाणे चामड्याशी संबंधित कामावरचा GST 12%-5% करण्यात आल्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढेल। या उपाययोजनांमुळे केवळ देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळणार नसून भारताची निर्यात क्षमताही बळकट होईल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि तरुणांच्या नेतृत्वाखालची उद्योजकता आणि उत्पादन क्षेत्रातलं स्वावलंबित्व वाढवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनालाही बळ मिळेल।
लष्करी अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं। राजस्थानात जैसलमेर इथं लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत सुरू केलेल्या उपक्रमांमध्ये लष्करासाठी डिजिटल डेटा संकलनाचा समावेश आहे। लष्करी जवानांना देशभरात रेल्वेनं प्रवास करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा सैनिकी यात्री मित्र ॲपचं उद्घाटनही राजनाथ सिंग यांनी केलं। देशातल्या आरोग्य क्षेत्रात जागतिक दर्जाचं संशोधन होण्यासाठी खासगी क्षेत्राशी भागीदारी आवश्यक आहे असं आज केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलं। ते नवी दिल्लीत दिल्ली विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या 54व्या स्थापना दिन आणि पदवीदान समारंभात बोलत होते। 10 वर्षांपूर्वी वैद्यकीय पदवीसाठी केवळ 45,000 सीट्स होत्या, त्या आता 150,000 वाढल्यानं वैद्यकीय शिक्षणाचं लोकशाहीकरण झाल्याचं ते म्हणाले। आयुष्मान भारत, जनौषधी केंद्र यासारख्या परिवर्तनशील उपक्रमांमुळे भारताच्या आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडून आल्याचं त्यांनी सांगितलं। भारत देश येत्या 2 वर्षात मोबाईल फोनच्या सर्व सुट्या भागांचं देशांतर्गत उत्पादन करण्याचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे। ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते। चित्रफिती किंवा ऑनलाईन सामग्रीची सत्यता पडताळण्यासाठी त्यातलं तथ्य तपासणीसाठी एक चॅटबॉट देखील विकसित केला जात असून त्याच्या सहाय्यानं बनावट सामग्रीचा प्रसार रोखला जाईल असंही ते यावेळी म्हणाले। झोहो या देशात विकसित केलेल्या डिजिटल मंचावर 12 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।
दिवाळी म्हणजे फराळ,
दिवाळी म्हणजे फटाके,
दिवाळी म्हणजे आतषबाजी,
दिवाळी म्हणजे रोषणाई, आकाश कंदील,
नवीन कपडे आणि रांगोळ्या, आणि हो दिवाळी अंक,
मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय।
आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी,
दर्जेदार कविता, कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी
जरूर ऐका। 17 ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई AR न्यूज या YouTube वाहिनीवर दीपवाणी।
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। LIC अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळानं आपला निधी अदानी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये गुंतवण्यासाठी आणि बाह्य घटकांच्या प्रभावाखाली आपले गुंतवणुकीबाबतचे निर्णय घेण्यासाठी पथदर्शक आराखडा तयार केल्याचा आरोप करणाऱ्या वृत्ताचं LIC खंडन केलं आहे। वॉशिंग्टन पोस्टनं हे वृत्त प्रसारित केलं होतं। वॉशिंग्टन पोस्टनं केलेले आरोप खोटे आणि निराधार असून आपली सर्व गुंतवणूक एकनिष्ठता आणि योग्य ती दक्षता घेऊन केली जात असल्याचा पुनरुच्चार LIC केला आहे। तसंच आपले निर्णय संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणांनुसार स्वतंत्रपणे घेतले जात असून या प्रक्रियेत इतर कोणत्याही संस्थेची भूमिका नसल्याचं LIC स्पष्ट केलं आहे। दरम्यान काँग्रेसनं या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी पक्षांची महागठबंधन आघाडी जोमानं प्रचारात गुंतल्या आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज खगारिया, मुंगेर आणि नालंदा अशा 3 ठिकाणी प्रचारसभा घेतल्या। या दोन्ही आघाड्यांव्यतिरिक्त निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या जनसुराज पक्षानं आज मोतीहारीमध्ये रोड शो केला। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं रंगलेल्या आजच्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला। 3 सामन्यांच्या या मालिकेतील याआधीचे दोन्ही सामने आणि मालिका ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे। ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 46 षटकं आणि 4 चेंडूत 236 धावा केल्या। भारतानं केवळ 38 षटकं आणि 3 चेंडूत ही धावसंख्या पार केली। रोहित शर्माच्या 121 धावांच्या खेळीला विराट कोहलीनं 74 धावा काढून चांगली साथ दिली। या दोघांच्या 167 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं हा विजय नोंदवला। रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीरचा मान मिळाला। ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं आज दुपारी 2:30 मुंबईत निधन झालं। ते 74 वर्षांचे होते। त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मूत्रपिंड निकामी झाल्यानं आज दुपारी त्यांचं निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। ये जो है जिंदगी या दूरचित्रवाणी मालिकेतल्या विविध रंगी भूमिका आणि साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेतला इंदू या भूमिकांसाठी ओळखले जाणारे सतीश शहा यांनी 1972 पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण पूर्ण केलं। छोट्या पडद्यावर त्यांनी 50 जास्त मालिकांमध्ये तर मोठ्या पडद्यावर सुमारे 150 चित्रपटांमधून भूमिका केल्या। जाने भी दो यारो या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सतीश शहा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। आपल्या सहज सुंदर अभिनयातून साकारलेल्या भूमिकांच्या रूपाने ते रसिकांच्या मनात चिरंतन वास करतील असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून श्रोत्यांशी संवाद साधणार। लष्करी अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमांचं संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। देशातल्या आरोग्य क्षेत्रात जागतिक दर्जाचं संशोधन होण्यासाठी खासगी क्षेत्राची भागीदारी आवश्यक असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन। अदानी उद्योग समूहातल्या गुंतवणुकीबाबतचे आरोप LIC फेटाळले। आरोपांची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची काँग्रेसची मागणी। ऑस्ट्रेलियाबरोबरचा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला। रोहित शर्माचं शतक आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचं निधन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।